पर हिट्स 93.5 रेड एफएम वर मॉर्निंग नंबर वन मध्य रुद्र है तुमच्या सोबत एंड मॉर्निंग नंबर वन में सिंप्लिसिटी के बारे में बातें चल रही है. एखादा सिनेमा पाहून आल्यावरती माणूस असा हिप्नोटाइज व्हावा. सध्या एकाच सिनेमामध्ये अशी ताकद पाहायला मिळते तो म्हणजे सैराट. येस, म्हणजे अगदी फॉरेन लोकेशन्स नाही, खूप मोठा सेट नाही, हिरो व्हॅल्यू असलेली लोक किंवा ज्यांना आपण खरंच शाहरुख खान सलमान खान टाईप्स व्यक्ती किंवा मराठी फिल्म इंडस्ट्रीबद्दल बोलायचं झालं तर मोठमोठी नावं खूप आहेत मराठीमध्ये. आज मोजायला सुरुवात केली तर उद्यापर्यंत आपल्याला मोजत राहावी लागतं. तर अशा असा कुठलाही मोठा चेहरा नाही, काही नाही, असं काही नसताना सुद्धा एक सिनेमा येतो, त्याचे गाणे लोकांना प्रचंड आवडतात, त्याचा विषय लोकांच्या मनाला टच करून जातो. फर्स्ट हाफ आपल्या पहिल्या प्रेमाची आठवण जागी करतो, सेकंड हाफ आपल्याला सुन्न करून सोडतो. सिम्पल, सगळं सिम्पल तरी सुद्धा काहीतरी मॅजिक, काहीतरी ये ऐसा होना चाहिए, अशी एक भावना मॉर्निंग नंबर वन मध्ये. तुमच्या आयुष्यात अशी कुठची गोष्ट आहे जी खरंच तुम्ही केली, सिम्पल होती पण त्याचा इम्पॅक्ट अगदी मॅजिकल होता, अप्रतिम होता, शेअर करा जरा. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम पर 6601935 नंबर है. सुपरहिट्स 93.5 रेड एफ एम, बजाते रहो.